दुसरे इतिहास अध्याय 30। हिचकियाने इस्रायल आणि यहुदामधील सर्व लोकास निरोप पाठवले, तसेच एफ्राईम आणि मनशेच्या लोकास पत्रे लिहिली। इस्रायलाचा परमेश्वर देव याच्या प्रीत्यर्थ वल्लांडनाचा सण साजरा करायला यरुश्लेमेतील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले।